चीनीमंडी.com पॉडकास्ट। शेतकऱ्यांची ऊस थकबाकी सरकारने द्यावी। आम आदमी पार्टी हलका विधानसभा फगवडा येथील कार्यकर्त्यांनी बुधवारी हलका इन्चार्ज संतोष कुमार गोगी यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार पवन कुमार यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाने निवेदन दिले। दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांकडे ऊस थकबाकी तात्काळ भागवण्याची मागणी केली। संतोष कुमार गोगी यांनी सांगितले की सहकारी कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जवळपास 300 करोड व खासगी कारखान्यांकडून 450 करोड रुपये देय आहेत। फगवाडाच्या वाहत संथर साखर कारखान्याने 83 करोड रुपये देखील सामील आहेत। त्यांनी सांगितले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक तंगीचा सामना करत आहेत। शेतकऱ्यांजवळ पिकाच्या लागवडीपासून खत खरेदी करण्यासाठी देखील पैसे नाहीत। जर वेळेत त्यांनी पैसे दिले नाहीत तर शेतकरी खूपच अडचणीत येतील। जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी लवकरात लवकर भागवली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। यावेळी काश्मीर सिंग मल्ली, हरमेश पाठक, शीतल सिंग पलाही, निर्मल सिंग, नरेश वर्मा, विक्की रोहित शर्मा, रवी खाटी, राजेश कौसर, विनोद भास्कर, दीपा दयालपुरी, अमनदीप सिंग व बिन्नू भाणोकी आदी उपस्थित होते।